بسم الله الرحمن الرحيم. معزز سامعین کرام، محترم مولانا صادق صاحب اکرمی ندوی کا درس حدیث اسلامی افکار .com میں پیش خدمت ہے.
بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين سيدنا محمد وآله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته أجمعين، أما بعد، أستغفر الله أستغفر الله أستغفر الله ربي من كل ذنب وأتوب إليه وأسأله التوبة والمغفرة. اللهم صل على محمد عدد ما في علم الله، صلاة دائمة لدوام ملك الله. اللهم صل على محمد عدد ما في علم الله، صلاة دائمة لدوام ملك الله. اللهم صل على محمد عدد ما في علم الله، صلاة دائمة لدوام ملك الله. عن عبد الله بن المبارك أنه قال: إن رجلا حكيما جمع على حديث فاختار منها 40,000، ثم اختار منها 4,000 إلى آخره. حضرت عبداللہ ابن مبارک امام المحدثین ہیں، محدث خالی محدث نہ، بڑے محدثنا چے استاد، بڑے محدثنا چے استاد ہیں، ایٹے مشہور محدثین واٹے تفصیلات سے استے نہ پینچے استاد ہیں، زبردست منچے اپلے وقت جی بلی ذہن انتے ساتھ ساتھ بلی صاحب نسبت نہیں اللہ والی منچے سانتاز کا غزلان کہ ایک رجلن حکیمن، ایک دانشور جو کہتے ہیں دینی دانشور، ایک بزرگ، ایک عالم ربانی احادیث جمع کے لئے حدیث جمع کر سو اصل علم حدیث قرآن پاک کی تشریح ہزاروں نے لاکھوں حدیثوں جمع کے لئے احادیث جمع کے علامہ یہ لاکھوں حدیثیں بھی ترلان حدیث جو کہتے ہیں ہم کا چند حدیثوں آٹھوں نے حدیثی اصطلاح حافظ کو نام بولتا چلتا دوں گا حافظ ہمیں حافظ بول جاؤ قرآن پاک سے حافظ ایسا کہنا تو قرآن پاک اس کو حافظ کر لیکن متقدمین بھی تر پھلے ہم سے اصطاف بھی تر تین کا حافظ بول جانے حافظ تے منتا بولو چھے جے کو نا کم سے کم 100,000 حدیثوں آٹھو رہا ہوں گا چند ہزارہ سے حساب نے 100,000 حدیثوں حافظ ابن حجر، حافظ ابن تیمیہ، حافظ ابن قیم کہتے لمبی قطار ہے یہ کہیں دون نے ہزاروں آٹے ان کا لاکھوں حدیث آٹے کونہ 2,00,000 کونہ 3,00,000 کونہ 4,00,000 احادیث ازبر سند سری سند سری تو قسموں سے حافظہ اللہ تعالیٰ عطا کرو پہلو ہوتے تھے ہمارے خیر احادیث جمع کے لئے فختار منہا 40,000 لاکھوں حدیث دنان 40,000 منتخب گئے شروع بھی تک اپلو اپلو انتخاب ہے نا پھر کو سامنے دو کہ اپلو ذوق اپلو انتخاب رہتا کہ تین جگہوں دے ہزاروں لاکھوں حدیثیں بدلا 40,000 منتخب گئے کہ سب منتخب گئے خالی علمی معلومات سب نہ عمل سب تے پر عمل کروں آخرت حاصل جاؤں گا اصل مین فکر ہم سے اصلاف حکت ہوتی علم برائے علم نہ ہوتا علم برائے عمل ہوتا ہم ہی کا معلومات جمع کرتے بڑا زبردست کدے وڈے کام ہونا ہوتا کام وڈے کہیں شک نہیں لیکن جتنے وڈے کام ہو سکے تٹ ذمہ داری کو وڈلی ہے خالی عالم زالا نبرے عالمات تک جو کہ عمل زالو تین تو کس نجات پہ ہوتا ناتن جو کہ مزید لینے کے دینے علم حاصل کر اپنے وقت پر جو کہتے ہیں کہتے تھے کہ فائدہ ہوتے مغلی چیز لیکن بنیادی چیز اولین چیز اولین شروع کی طرف نہ جا جاؤں گا تو سب عمل جاؤں گا تو کون تو عمل ہم کو آخرت تو زیادہ مفید ہے یہ جی تلاش بھی رہتے تھے ہلاکوں احادیث کے مجموعہ دلان 40,000 انتخاب کے لئے شروع کی طرف تیوں پڑھ لے ان کو بھلی جلے ایک راس کون عمل کرتا تے دلان سمختار مینہ 4,000 ایک دم پورا جو کہ صرف 4,000 کر لیتے ذرا 40,000 ٹوکن لاکھوں ٹوکن 40,000 ٹوکن اہل کھیجے اوپر 4,000 اوپر اہل تیم بھی ایک اور تھوڑی مدد دے مک 4,000 کو کدے کم سے کم مختصر سے مختصر راستہ جو کون رہے سے تے بتر امی اللہ تعالیٰ تو قرب حاصل کروں گا انہیں دینے پر ہم کے استقامت جاؤں گا بجی عزم علام اس مختار امینہ 400 کر لیتے تھے बाकी सात जुगन त्याचे तेत्र नुकळले चारशे सुमख्तार अमीन हा अरबाईन थोडी मुद्दे ते मग बोले चारशे कोण जुगन त्याचे हे को ज्यादा आले बीजू मुख्तसर करा सिर्फ चालीस हदीसो तेत्रा कळले अरबाईन चालीस हदीसो जुगन ते आमतौरा पर कल्याण आठो असे इनका बेसले मानता पण शिमारदान आठो असे चालीस हदीसो अटोकों करूं होता मुख्तसर मुख्तसर ती एक मुस्तकिल फजीलत थी करूं का अटो चालीस हदीसो अटो कैलान जुकुन देशे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफात दादा अनफौज कयाम देसा उलमा ते तो हशर दादा दादा पंद्रह पंद्रह वर्ष से इल्म हासिल करून जेकुन मकाम हासिल दादा ते जुमरा तेंचे जुमरा विदर क्यों ला अखीर विदर कौन दे बगीटा मिला उनको कहले पूजे न ही नियतें जुकुन देशे अहादीस उलमा बरोला अरबईन जो कौन थे अरबईन इमाम नववी भले मशहूर जैसे त्यांची रियाजु सालीन मशहूर तिस्पन जो कौन अरबईन इमाम नववी जो कौन भले मशहूर मुख्तलि मानचे इमाम हजरत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अरबईन बरोला मुख्तसर जो कौन थे बाद एक सफा भीतर चालीस हदीस जो मजमू आयला फिर अमाम इंतखाब कौन बरोला आसान समझ आटो कर सकता था क्या बोले क्या मुश्किल काम नहीं था जो कौन मानो जरा तो दिला चालीस हदीसों अदबर जाली चालीस हदीसों अदबर आराम जो कौन थे ओलमा ते जो कोणतं मकाम असं ते मकाम ते एक बगी त्यांचे बगला बिस्तर ठाम मिला त्याच्यानं उलट खुशनसीब विकास होऊ शकता चुनाचे चार चाळीस तलान जो कोणते ते बीजी मुख्तसर करून सुमख्तार मिन्हा अरबा कलिमात सिर्फ चार जुमले चार हदीसो ते चार समय ऑटो धरू शकतात हे अमल सबब अमल सबब सांताळ गावला नंबर एक ला तसिकन्न बिमरातिन अला कुल्ले हाल दुनियावी तजुर्बातच्या एतबारानं अबुली जात जो कोणते असे अबुल्या उपर मुकम्मल जो कोणते असे कामिल भरोसा करणं हम बाजवा जो कोणते असे बाजवा कधे धोका भीतर पडता माणूस अबुली आपल्या अकलच्या एतबारान अमुलाचे निस्वड दिनेच्या एतबारान तुझं दिन अमुला मुकाबला नामुकम्मल असे अर्धो दिस हे मतलब उसने सुलूक करूचे सावध आहे लेकिन अबुल्याची तमाम जापनावर डोले दापून अमल करूचे मुकम्मल सफिसत एतमाद करूचे हे जेन जुकून द्यायचे बाज वक्त कधे नुकसान जाऊ शकता एक चीज कधे ज्यादा तशरी हे जे नका दुसरी वस्तान आहे तो ला तख्तर बिलमाल माला माल जुकून द्यायचे धुडा ओपर जुकून द्यायचे फरेख्ता जाऊ नका धोका धोका राहू नका धूळ भरली आहे माल भरली आहे हे धोका राहू नका हे कोणते ते मग कोणतो मामला पेश येतात काही सांगू शकत नाही आता पहिला हाल होते जे कोणते हे आठ नोव्हेंबर का सुरत हाल पेश आली लखपती करोडपती अरबपती जे कोणते असे ते मग एक राती भीत जे कोणते बिगपती झाले बिगपती झाले नाही तुकड्यांनी असले राहता का जे कोणते तुकडं मौका मिळलो लेकिन केटले हाल आले तर काबिले भरोसा चीज नाही काबिले भरोसा अल्लाची जात काबिले भरोसा काबिले एतमाद अल्लाची जात बाकी राहिले आम्ही तदबीर जरुरी दुनियावी तदाबीर इख्तियार करूचे जरुरी लेकिन कोणतं चीज पर जो करून ते मुकम्मल भरोसा कितको करणे ला तख्तर बिमा बाजू जाताशी काही फिकर नाही एटले पडला एटले मुद्दे जो करून आमका काफी असे हे आज नवाचो ना हेजानो पुढे को मुख्तलिफ अवकात भीतर मुख्तलिफ वाकात दिसले झाला की मानू राती जो करून ते मालदार वटे आणि सकनात जो करून ते फकीर झाला बर्मा जो करून आज जे कोणते हालात जाते असे हा बर्मा आपल्या जिण्याची भल्ली कमी असे बर्मा आपले एका एक बोलून मालदार होते वडवडे तुज्जार होते आता मौलाना अली मियां रहमतुल्लाह आले जे कोणते असे तिना गेला मग तिघांचे पुरा हालात जायजाय घेऊन जे कोणते जे कोणते त्यांना नसिहत केले होते अहम तरी नसिहत केले होते पुरा अंदाज मारले वरबा फुकरा मसाकिनची जे कोणते तिघा हालत असे बेदिनीची जे कोणते हालत असे मालदार जे कोणते मस्त वाटत आपले जुळा असताना कमवच्या भीतर आणि दीन नाही नवाज नाही बिल्कुल जुकन दे बेदिनीची एक कैफियत होती मालदार जुकन द्यायचे दूड कमवच्या तर मसरूफ दूड सगळी काय ना दूड गोळा केली दूड आता संवाद द्यायचे बरं त्यांना नसिहत केलं खुशी तर आपल्या दुडापर जुकन त्याचे मगरूर जाऊ नकात भरोसा करून बेसू नकात आला पलटा खाऊ देर लागे नाही कधे भली एक तकरी मुस्तकल तकरी असे बर्मा कैली तकरी जुकन द्यायचे अल्लाहवाले कलंदर हर चे गोये दीदा गोयेत बल्ला कलंदर हर चे गोये दीदा गोये आणि गोया के आणि फांसे इशी जाऊनचे हे गोया के पळला पण कधे गोया के त्यांना कष्ट झाला पण आपल्या वक्ताचे बुजुर्ग माणसे काही शकना ते सावून आले आणि ते मग हिंग्यात हिंगा आला राती झुकवून ते कानून बदललो आणि त्यांच्या पैकी एकंदर गुजरली काय सांगू सगळ्यां दूर ती अंकस आपल्या अंगावेली कापडान झुकवून द्यायचे पुरा खारिज करून वडवडे मालदार काय नाही हालात ताजेकच नाही हे ते काय नाही अल्लाचं फजल आमच्या गावांवर दुसरे इंडियातले दुसरे गावात कक्का हालात गुजरते असे माणसावर आम्ही अल्लाचं शुक्र अदा करू का आणि अल्लाकडे आफियत मागू का ते अलावा मुख्तलिफ झुकवून ते स्पेन भीतर का झाले स्पेन भीतर रूस भीतर का झाले चायना भीतर का झाले जो कोणते मामूल मुताबिक जिंदगी चालती होती अचानक जो कोणते असे दुश्मना आणि दिन जो कोणते आपले एक प्लॅनिंग करून जो कोणते आपलं तो प्लॅन जो कोणते जारी केलं त्याकर हिंदुस्थाना भीतर रुको अजाईम हुकूमतेचे आणि अक्षरेचे निक्के नाही हुकूमतचे अजाईम आणि नियतो बिलकुल खराब आणि बिलकुल खराब असे हिंगाचे जे कोणते मदारीस हिंगाचे जे कोणते जमात जिनी जमाताचे काम हिंगाचे जे कोणते दिनदारी आणि जे कोणती मिसगतो जे कोणते हटाव जे कोणते असे हे बिलकुल भावे नाही कदे आणि इस्रायलाचं जे कोणती ते दोस्ती झाली असे तुमका कळता इस्रायल कोण काम सांगू काही जरूरत नाही यहुदी अनासिर का चाहतात काम तर हिंगा को अल्लाह अल्लाकडे तुम्ही दुआ करा मुस्तकल फिक्रमंद राहा आम्ही रंगरलिया भीतर आणि मस्ती भीतर राहू नये आज हे ला तख्तर रबील माल धुळाचे जे कोणते घमण भीतर आणि धुळाचे बलबोता जे कोणते कौम गाफील होते आमच्या गावात आम्ही जे कोणते भायली म्हणजे का दिनदार बोलता आमच्या कौम गाफील होते का चालते असे बरं तरी दुनियात का चालते असे आमचे जे कोणते नौजवान खेळा तर किती मुद्दटून खेळ चालू असे कोण सांगतात सरपस्ती कोण करते वाटत काय सांगे नाही कोणाची जिम्मेदारी खेळूचे जरुरी खेळाची मुखालफत नाही खेळ कौ नौजवान असं जरुरी लेकिन खेळाची एक हद असे ती हद भीतर राहिले ठीक आहे ते तर खेळूचे चढणे आणि कौम सगळी तमाशाही जाऊनचे आणि आपले जे कोणते असे ते बी जुवा खेळूचे आपले धूळ लावचे तिका बी तयारच करूचे हा ते याला जे कोणते बी काका जाते सरकस हिंगा जाते असे कोण तिंगा असले वैराचे अबुल्यो केटले असे किती वाटत आमचे अबुल्यो किती वाटत सा संपला हे हालात ते जे कोणते असे आम्ही अल्लाहरी रुजू जट्टे झाला तिथले नुपरे असे आणि एकच हाल असलो दुसरं कोणतो हाल नाही अल्लाह आमचे अल्लाह आम्ही अगर आम्ही आपलो केले त्याने हालात कन्यू नाही साफ सम्माचे कुलूब अल्लाचे हातात असे अल्लाह युकल्लिबु कैफ यशा किशी चाहतात ही अल्लाहला बदलवता आम्ही त्याला नाराज केला मग हालात येतले कस अतिशय ते येता बाकी अतिशय तर कलाम केला हा लेकिन कौल म्हणून ओळखा की आमालुकुम उम्मालुकुम तुमचे अमल किसले राहतले तुमच्या उपर हुकुमरान को तिसले कस राहतले जैसे रू ऐसे फरिश्ते जैसे रू ऐसे फरिश्ते जिसले अमाल तिसले हुकुमरान ताजा हुकुमरान आज आपण स्ट्राईक करून एहतिजाज करून हे काय नतिया हासिल काय नाही तदबीर तर करू शकत आपण अलग आम्ही करता आम्ही केले लेकिन जो कोणते असल सबब मसाहेब दूर करतो अल्ला हरी तवज्जो अल्लाची मदत आम्ही आपल्या हरी हाडू का आम्ही अल्लाची मदतही मुस्तहक जाऊ का अल्लाची मदतही मुस्तहक जाऊनचे अल्लाह ताला ची नाराजगीचे काम जो कोणते आम्ही करते वाटो त्याच्यापासून बाद येऊ का त्यामुळे सम्मान फुले इस्तफार आणि तौबा इस्तफरू रब हुकुम आपल्या परवाजाकडे तौबा करा आपल्या गुन्ह्याची माफी मागा अब लोक जो कोणते आपल्या ठावा जो कोणते इस्तफा करू का आणि मखसूस हालात तर बस दुआएं जो कोणते ते खुसूसी एहतमाम करू का आज हे चीज सांगून होते ना 93 भीतर जो कोणते हालात होते बोलता तुमका का हालत झाली काम जो कोणते ते मापर कौम अल्लाहरी मुतवजे झाली कदा नौजवान अबुल्यो एक खौफ होतो एक हराज आणि एक घबराटची कैफियत होती मसाई भीतर जो कोणते मुख्तलिफ आयात खतम जाते होते दुआएं जाती होती घरात जो कोणते असकार जात होतं आज तो माहोल असे आणि ऐका पला अगर नाही तर दुबारा तो माहोल जाऊ का घरे अबुल्यो जो कोणते असे अल्लाकडे दुआ करू का जिकर असकार करून ربنا لا تجعلنا فتنة للقوم الظالمين ونجنا برحمتك من القوم الكافرين هي حالات بھلے اہم ترین دعا ہے موسی علیہ الصلوۃ والسلام کی قوم بنی اسرائیل اوپر جو کنتے ہیں فرعون جے رکمان مظالم کرتو ہتو ان جے کنتے قسمہ جے تے کا غلام کرن جکڑون دھڑو دو تو تینوں زیادہ ازمو سکے نہ ہزاروں زیادہ ذلت کا ازمو کو سکے نہ تے قسمہ جی ذلت ہے ادھر اللہ تعالی طرف جو کنتے ہدایت تے کا دلی والا دعا سکون گئی موسی علیہ الصلوۃ والسلام کی سرپرستی ادھر त्यांची जी कोणते असे क्यादत भीतर जे कोणते हे ते कठीण हालात भीतर जे काय अमाल करते होते घरा भीतर वजालू भूयू तकून किबला तीच नावाज करूची इजाजत नाही बाहेर आपली इबादत जाहीर करू शके ना चुपके खुफिया घरात इबादत करा अल्लाहने आपलं ताल्लुक कायम केलं ते मग जो कोणते कलता का झालं काम अल्लाह तर ही कमजोर कौमा जो कोणते असे نجات دلو آنی دنیا جی سپر طاقت جو کنده فراؤن آجی کی ملامی دے ختم دلی آس کو اللہ جی تکست طاقت ہمی اللہ ری متوجی جاؤں جی ضروری جی ہمچے قلبہ سو معاملہ اللہ ری جاؤں کس کہ اللہ دوسرا کاندو حل نہ لا تقتر بالمال آنی دوڑا تو جو کنده شے نشا اشی رہا تھا کہ مانو کا دنیا تو جاتا اللہ اپنے قافل جاتا اللہ تعالی ہم کا تم کا عمل کو جی توفیق دو بھی دون ہیں باقی سے ان شاء اللہ فون سے کر دوں اللہ تعالیٰ ہر قسم کے شرور یعنی آفات یعنی بلیات میں ہم کی تم کی سامنا کی حفاظت کرو یعنی رجوع اللہ یعنی تعلق ہم اللہ کی تعلق ہم کا سامنا کا نصیب کرو اللہم صلی علی محمد و علی وسلم اجمعین جزاک خیر رحم انت خیر الراحمین ربنا آتنا فی الدنیا حسنة وفی الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا محمد وآله وصحبه اجمعين برحمتك يا ارحم الراحمين.